आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार। चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकासदर 7.3% राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त। महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातली सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आणि कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयातीवर 25% कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे ढकलला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यादरम्यान मोदी सुरत नवसारी आणि दमणमधल्या सिल्वासा इथं विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। आज दुपारी 2 वाजता दादरा नगर हवेली आणि दमण इथं 2,587 कोटी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील। तसंच सिल्वासा इथं जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर सुरतमध्ये सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ करतील। सुरतमधील 2 लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार आहे। तसंच उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारीमध्ये होणाऱ्या लखपती दीदी संमेलनाला मोदी उपस्थित राहणार आहेत। यावेळी 25,000+ बचत गटांमधील 2.5 लाख महिलांना 450 कोटी रुपयांहून अधिक मदत वितरित केली जाईल। चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकासदर 7.3% राहण्याची शक्यता आहे। कृषी आणि निगडीत क्षेत्र 8.7%, सेवा क्षेत्र 7.8% आणि उद्योग क्षेत्र 4.9% वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज हा अहवाल मांडला। या आर्थिक वर्षात राज्याचे स्थूल उत्पन्न 45,31,518 कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे। तर दरडोई उत्पन्न 2,78,681 रुपयांवरून 11% वाढून 3,09,340 रुपये होण्याचा अंदाज आहे। स्थूल उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल। मात्र दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू यांच्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो। गेल्या आर्थिक वर्षात राज्याचे महसूल उत्पन्न 4,86,116 कोटी रुपये होते। यंदा ते केवळ 13,000 कोटींनी वाढून सुमारे 5,00,000 कोटी रुपये होईल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे। गेल्या वर्षी 5,05,647 कोटी रुपये असलेला महसुली खर्च यंदा 5,19,514 कोटी होण्याची शक्यता आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.4% आणि महसुली तूट 4% असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर दिली। मात्र सभागृहाला हे अजूनही कळवलेलं नाही, हा सभागृहाचा अवमान आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत केला। कुठल्याही मंत्र्याने राजीनामा दिल्यावर ते सर्वात आधी सभागृहाला कळवलं जातं, नंतर ते माध्यमांना सांगितलं जातं। त्यामुळे असा चुकीचा पायंडा पडू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितलं। मात्र असं कळवण्याची पद्धत नाही, मात्र यासाठी स्वतंत्र नोटिफिकेशन काढलं जाईल असं तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं। यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि सभात्याग केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले। दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज 3 तहकूब करावं लागलं। आज नियमित कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अनिल परब यांच्या म्हणण्याचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला, मात्र काही अवमानकारक असल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडावा अशी अपेक्षा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर सुरळीत कामकाज सुरू झालं. विधान परिषदेत आज 2024-25 या आर्थिक वर्षाच्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. मात्र खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यानं राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या 5व्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शनं केली. राज्यात महिला असुरक्षित असून बलात्कारांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरे तसंच स्वारगेट स्थानकावरच्या बलात्कार प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ 9 महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागानं डिसेंबर 2024 पर्यंतचा परकीय गुंतवणुकीसंदर्भातला अहवालात ही माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात एका वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीसह महायुती सरकारनं आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात आनंद व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्यानं रिझोनेट द ईडीएम चॅलेंज या स्पर्धेचं आयोजन करत आहे. दृकश्राव्य आणि मनोरंजन विश्वात सृजन प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वेव्स 2025 मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. ही स्पर्धा कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकची रचना आणि निर्मितीचा पूर्वानुभव असलेले कलाकार, संगीत रचनाकार, संगीतकार आणि सादरकर्ते यांच्यासाठी आहे. या संगीतमय स्पर्धेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता ईडीएम चॅलेंजसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF च्या 56व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा 25% कर लागू करण्याचा निर्णय 1 महिन्यासाठी पुढे ढकलला. त्यांनी ही घोषणा काल केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार करारांचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल. मात्र अमेरिकेच्या निर्यात शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या 2 एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहवूल राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयानं फेटाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 7.3% राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त. महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातली सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयातीवर 25% कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे ढकलला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.